नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहेत। काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। रिक्त झालेल्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी 3 IPS अधिकाऱ्यांची समिती येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत नेमण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये 7,066 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत। मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहतात हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल। दरम्यान परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या 121 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांची नागपूर इथं एकत्रित बैठक पार पडली। या बैठकीतच ही यादी जाहीर करण्यात आली। उत्तराखंडमधल्या अल्मोडा जिल्ह्यात आज एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत। ही बस गौलीखलहून रामनगरच्या दिशेने जात असताना अल्मोडामधल्या कुपी गावाजवळ 200 मीटर खोल दरीत कोसळली। या बसमध्ये 51 प्रवासी होते। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 942 अंकांची घसरण झाली आणि तो 78,782 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 309 अंकांची घसरण नोंदवत 23,995 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।